नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी गवस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: लोकसभेत आज संविधान विधेयक 2026, सीमांकन विधेयक 2026 आनी केंद्रशासीत प्रदेश कायदो सुदारणा विधेयक 2026 हांचेर परतून सुरू जातली चर्चा. मतदारसंघ पुनर्रचणुके उपरांत दक्षिणेतल्या राज्यांच्या लोकसभा सुवातांची संख्या उणी जावची ना अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. राज्यसभेत आज सभाघरांत उपसभापती पदा खातीरची वेंचणूक जातली. फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन फोनावरवी संवाद साधलो. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती मुंबयत जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले. आता पुराय खबरो. काल राती उसरा मेरेन लोकसभेचे कामकाज सुरू आशिल्ले. हे सत्रा वेळार संविधान विधेयक 2026, परिसीमन विधेयक 2026 आनी केंद्रशासीत प्रदेश कायदो सुदारणा विधेयक 2026 हांचेर चर्चा जाली. लोकसभा आनी राज्यसभा तशेंच केंद्रशासीत प्रदेशांच्या विधानसभेतल्या महिला वांगड्यांच्या संख्या वाडोवप हो ह्या तीन विधेयकांचो हेत आसा. आयज ह्या तिनूय विधेयकांचेर परतून चर्चा जातली. नारी शक्ती वंदन कायद्याकडेन संबंधित आशिल्ल्या संविधान अधिनियम 2023 लोकसभा आनी विधानसभेतल्या सुमार 1/3 सुवातो बायलांखातीर राखीव दवरल्यात. लोकशाय वेवस्थेत बायलांचो चड वांटो सुनिश्चित करपाचो हाचो हेत आसा. मतदारसंघाची पुनर्रचणूक सुलभ करपाखातीर आनी लोकसभा आनी विधानसभेत बायलांखातीर 1/3 सुवातो राखीव दवरपाच्या तरतुदींची अंमलबजावणी करपाखातीर ही तीन विधेयकां सादर केली. कायदो मंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी काल लोकसभेत संविधान विधेयक 2026 सादर केले. लोकसभेच्या सुवातांची संख्या 543 वयल्यान 850 मेरेन वाडप हो ह्या विधेयकांचो मुखेल हेत आसा. 850 सुवातांपैकी 815 वांगडी राज्यांतल्यान आनी 35 केंद्रशासीत प्रदेशांतल्यान वेंचून काडटले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी काल लोकसभेत केंद्रशासीत प्रदेश कायदो सुदारणा विधेयक 2026 सादर केले. लोकसभेत ह्या तीन विधेयकांवेल्या चर्चेवेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशाच्या 50% लोकसंख्येचो निर्णय प्रक्रियेत आसपाव जावपाक जाय हाचेर भर दिलो. देशाच्या उदरगतीत बायलां म्हत्वाची भूमिका वठयतात आनी धोरण निर्मितीत तांकां फाव दितले प्रतिनिधित्व दिवप ही काळाची गरज आसा आनी तो तांचो हक्क आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. पुराय राजकीय वेवस्था खूब दसका सावन हो हक्क काडून घेवपा खातीर सामुहीकपणान गुन्यांवकारी आसात, ताका लागून हे विधेयक ताचे एक प्रायश्चित्त अशें तांणी सांगले. हे वार उलयतना तांणी सांगले,
अगर हम सब साथ में जाते हैं तो इतिहास गवाह है ये किसी एक के राजनीतिक पक्ष में नहीं जाएगा, ये देश के लोकतंत्र के पक्ष में जाएगा, देश के सामूहिक निर्णय शक्ति के पक्ष में जाएगा और हम सब उसके यश के हकदार होंगे.
या इतिहासीक विधेयकाचे राजकारण करचे न्हय अशें आव्हान लेगीत प्रधानमंत्र्यांनी विरोधक पक्षाक केले. या विधेयकाक लागून सगळ्यांक आनी देशाच्या लोकशायक व्हड लाव जातलो अशें ताणी सांगले. धोरण निर्मितीत सरकार सबका साथ सबका विकास ह्या भावनेक म्हत्व दिता अशें ते उलयले. विधेयकावेल्या चर्चेवेळार एका संक्षिप्त भाषणात केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी मतदारसंघ पुनर्रचणुके उपरांत दक्षिणेतल्या राज्यांच्या लोकसभा सुवातांची संख्या उणी जातली हो विरोधी पक्षाचो हुस्को पयस केलो. प्रस्तावीत कायद्याक लागून खंयच्याच प्रदेशाच्या सुवातेत घट जावची ना आनी दक्षिणेतल्या राज्यांचे प्रतिनिधित्व वाडटले हे मंत्री शाह हांणी हेवेळार स्पश्ट केले. सध्या प्रतिनिधी सभेत दक्षिणेतल्या राज्यांचे 129 सुवातांचेर प्रतिनिधित्व आसा, जे 543 सुवातांपैकी सुमार 23.76% इतले आसा अशें तांणी सांगले. नवे लोकसभेचे बळगे 195 मेरेन वाडटले अशें ते उलयले. लोकसंख्येतले बदल लक्षांत घेवन संतुलन आनी निष्पक्षता दवरपा खातीर ही प्रक्रिया तयार केल्या. सरकारान सीमांकन आयोग कायद्यात कसलोच बदल करूंक ना अशें तांणी स्पश्ट केलें. राज्यसभेत आयज सभाघरांत उपसभापती पदा खातीर वेंचणूक जावपाची आसा. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा नामांकीत वांगडी हरिवंश हांकां राज्यसभेच्या उपसभापती म्हूण वेंचून काडचो असो प्रस्ताव मांडटले. ह्या प्रस्तावाक भाजपाचे खासदार एस फेंगनॉन कोन्याक तेको दितले. ते भायर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आनी जयंत चौधरी, भाजपाचे अध्यक्ष आनी राज्यसभा खासदार नितीन नवीन आनी जदयू खासदार संजय कुमार झा हेवूय उपसभापती पदा खातीर हरिवंश हांचे नांव प्रस्तावीत करपी प्रस्ताव राज्यसभेच्या सभाघरांत मांडपाचे आसात. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी काल दक्षिण कोरियाचे वेपार मंत्री यो हानकू हांचे कडेन आभासी पद्दतीन बसका घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी भारत आनी दक्षिण कोरिया हांच्या मदले द्विपक्षीय आर्थिक सहकार्य आनी घटमूट करपाचेर चर्चा केली अशें तांणी एका सोशल मिडिया पोस्टांत म्हळां. हे वेळार गोयल हांणी दोनूय देशांमदीं एक व्यापक आनी परस्पर फायदेशीर भागीदारी मुखार व्हरपाच्या गरजेचेर लेगीत भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावयल्यो खबरो. फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन फोनावरवी संवाद साधलो. हे वेळार दोनूय फुडाऱ्यांनी अस्तंत आशियातल्या परिस्थितीचेर चर्चा केली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका सोशल मिडिया पोस्टात म्हळां. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत मुक्त नौकानयन आणि सुरक्षा परतून सुरू करपाच्या गरजेचेर तांणी सहमती उक्तायली. तशेंच ह्या वाठारांत आनी ताचे भायर शांतताय आनी स्थिरताय मुखार व्हरपा खातीर घटमूट सहकार्य सुरू दवरपा विशींची वचनबद्धताय लेगीत तांणी परतून उलोवन दाखयली. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे हॉर्मुझची समुद्रधुनी परतून उक्ती करपाची आणि महत्वाचे दर्यामार्ग सुरक्षित करपाच्या यत्नांचेर चर्चा करपा खातीर संवसारीक फुडाऱ्यांवांगडा आभासी पद्दतीन बसका घेतले. ह्या शिखर परिषदेत सुमार 40 देशांचे फुडारी वाटेकार जावपाची शक्यता आसा. ह्या वाठारात जहाज आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढोवपा खातीर आंतरराष्ट्रीय दर्यादेग संघटनेच्या वावराक तेको दिवपाचेर लेगीत चर्चा जातली. ब्रिटनच्या प्रधानमंत्री कार्यालयान दिल्ल्या निवेदनाप्रमाण समुद्रधुनी परतून उक्ती करपाच्या हेतान एक आंतरराष्ट्रीय मोहीम स्थापन करपाच्या योजनांचेर लेगीत चर्चा जातली. हो प्रस्तावित उपक्रम पुरायपणान बचावात्मक स्वरूपाचो आसतलो आनी परिस्थिती अनुकूल आसल्यार तातूंत संयुक्त लष्करी दळाचो आस्पाव करतले अशें निवेदनात म्हळां. खबराकारांनी दिल्ल्या म्हायतीप्रमाण ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर हे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हांचे वांगडा बसकेचे सहआयोजन करपा खातीर आयज पॅरिसांत वतले. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मस्ट हे लेगीत ह्या शिखर परिशदेक हाजीर रावपाची शक्यताय आसा. तामिळनाडूंतल्या कल्पकम हांगा देशी पद्दतीन तयार केल्ल्या प्रोटोटायप फास्ट ब्रिडर रिएक्टरान क्रिटिकलिटीचो पांवडो हुपिल्ल्यान भारताच्या अणुउर्जा कार्यावळींतल्या म्हत्वाच्या मार्गदर्शक तत्वाक काल लोकसभेन येवकार दिलो. भारताच्या वैज्ञानिक प्रगती आणि तांत्रिक आत्मनिर्भरतायेच्या प्रवासात हे एक महत्वाची कामगिरी अशी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळा.
दिनांक 6 अप्रैल 2026 को भारत ने तमिलनाडू के कल्पक्कम में एक महत्वपूर्ण वैज्ञानिक उपलब्धि हासिल की. हमारे 500 मेगावाट प्रोटोटाइप फास्ट बीडर रिएक्टर ने प्रथम क्रिटिकलिटी को सफलतापूर्ण प्राप्त कर लिया है. ये इस बात का प्रतीक है कि रिएक्टर में नियंत्रित और सतत न्यूक्लियर चेन रिएक्शन की शुरुआत हो गई है.
हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि रायलसीमा वाठारात उष्णतायेची ल्हार पातळपाचो अदमास उक्तायला. तशेंच आयज हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाख वाठारात गाराच्या वादळासयत गडगड मारपाची शक्यताय आशिल्ल्यान हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. अस्तंत बंगाल सिक्कीम उत्तराखंड दर्यादेगेवेले आंध्र प्रदेश ओडिशा आणि राजस्थानात फाल्यां जगला आणि वादळी वाऱ्यांसयत गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आयज हरियाणा चंदीगड दिल्ली कर्नाटक आणि पंजाब या वाठारातूय अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती मुंबईत जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना मुंबय इंडियन्स पंगडान निर्धारित विश्वचषकात 6 बाद 195 धावण्यो केल्ल्यो. उपरांत पंजाब किंग्स पंगडान 3 बाद 198 धावण्यो करून मुंबय पंगडान दिल्ले मोख पुराय केले. आयज अहमदाबादेत गुजरात टायटन्स कोलकाता नायट रायडर्स पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 जातलो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभेत आयज संविधान विधेयक 2026 सिमांकन विधेयक 2026 आनी केंद्रशासित प्रदेश कायदो सुदारणा विधेयक 2026 परतून जातली चर्चा. मतदारसंघ पुनर्रचणुके उपरांत दक्षिणेंतल्या राज्याच्या लोकसभा सुवातांची संख्या उणी जावची ना अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हळां. राज्यसभेत आयज सभाघरांत उपसभापती पदा खातीरची वेंचणूक जातली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांणी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन फोनावरवी संवाद साधलो. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती मुंबयत जाल्ल्या खेळात पंजाब किंग्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाक 7 गड्यांनी हारयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावयले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.